समास तीन स्वगुण परीक्षा ब। दुसरी पत्नी लहान असल्याने स्वैर वागणे, त्यातून देह रोगाने पिडणे, शेवटी भोग संपल्यावर परत सुस्थिर होणे, परंतु आता अपत्य नसल्याने दुःखी, अशा प्रकारे एकूण जीवनाचं चित्र इथं रंगवलेलं आहे। श्रीराम द्वितीय संबंध झाला, दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे, झाला अत्यंत कृपण पोटे न खाय अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एक सरा, कदा कल्पांती नवेची साचिलेची पुन्हा साची, अंतरी असेल कैची सद्वासना, स्वये धर्म न करी धर्म करत्या सही वारी, सर्व काळ निंदा करी साधू जनाची, कदा नावडे हरिकथा देव न लगे सर्वथा, स्नान संध्या म्हणे वृथा कासया करावी, परस्त्री देखो निदृष्टी अभिलाष उठे पोटी, अकर्तव्ये हिंपुटी पुन्हा होये, ऐसे पाप उदंड केले शुभाशुभ नाही उरले, तेणे दोषे दुःख भरले अकस्मात अंगी, व्याधी भरली सर्वांगी प्राणी झाला क्षयरोगी, केले दोष आपुले भोगी शीघ्र काळे, सर्वांगी लागल्या कळा देहास आली अवकळा, प्राणी कापे चळचळा शक्ती नाही, आता मरण देगा देवा बहुत कष्ट झाले जीवा, झाला नाही नेणो ठेवा पातकाचा, पाप सामग्री सरली दिवसेंदिवस वेथा हरली, वैद्य औषधे दिधली उपचार झाला, ये रे स्त्री आणिली बरवी घरवात मांडिली, अति स्वार्थ बुद्धी धरिली पुन्हा मागुती, काही वैभव मेळविले पुन्हा सर्वही संचिले, परंतु गृह बुडाले संतान नाही, आम्हा सद्रव्य काये करावे ते जावे परी अपत्य भावे, अपत्या लागी त्यजावे लागेल सर्व, बहुत देवास नवस केले बहुत गोसावी धुंडिले, गटगटा गिळिले सगळे विंचू, सोडून सकळ वैभव त्यांचा वारया वेघला जीव, तव तो पावला खंडे राव आणि कुळस्वामिनी, आता मनोरथ पुरती स्त्री पुरुषे आनंदती, सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे। इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास तिसरा श्रीराम।